ऑडियो पिटारा सुनना जरूरी है।
वर्दीतले महानायक, कथा मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या, लेखिका मनाली काळे, भाग 5, मीरा चड्ढा बोरवणकर, पोलीस खात्यातली मर्दानी। स्त्री ही लक्ष्मी आहे, सरस्वती आहे असं मानलं जातं। मात्र त्याच स्त्रीचं दुसरं रूप म्हणजे दुर्गा, चंडिका, काली, दुष्टांचा संहार करणारी, पापाचा नाश करणारी, अन्यायाचा नायनाट करणारी, अशी देखील तिची रूप आहेत। असंच एक रूप म्हणजे मीरा चड्ढा बोरवणकर। आपल्या देशात आज स्त्रिया कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीत, मात्र हे चित्र काही काळापूर्वी असं नव्हतं। स्त्रियांना मुलींना आधी नोकरी करण्यापासून परावृत्त केलं जात। मग जेव्हा त्या नोकरी करू लागल्या तेव्हा सुद्धा त्यांना असंच एखादं क्षेत्र निवडायला भाग पाडलं जाई जे स्त्रियांना शोभेल, जसं की होम सायन्स, डॉक्टर, शिक्षिका, फार तर इंजिनियर। त्यात सुद्धा मॅकॅनिकल, सिव्हिल अशी खाती निवडण्यापासून त्यांना परावृत्त केलं जाई। ह्या मागचं कारण काहीही झालं तरी मुली ह्या शरीरानं दुर्बल असतात, पुरुषांइतकी ताकद त्यांच्यात नाही, स्वतःचं संरक्षण त्या करू शकणार नाही, त्यांना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी नेहमी एका पुरुषाची गरज आहे, असे समज आजही आपल्या देशात किंबहुना ह्या जगात आहेत। मात्र ह्या विचारांना मनात थारा न देता अशा अनेक महिला आहेत ज्यांनी पोलीस खातं निवडलं आणि त्यात फक्त कामच केलं नाही तर पोलीस खातं गाजवलं, स्वतःच्या कामाचा ठसा उमटवला। पुरुषांची मत्तेदारी असलेल्या ह्या क्षेत्रात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण करत अनेक तरुणींना देखील ह्यात येण्यासाठी हात पुढे केला। त्यातलं एक महत्वाचं नाव म्हणजे मीरा चड्ढा बोरवणकर। मीरा चड्ढा बोरवणकर या महाराष्ट्र कॅडरमधील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी ठरल्या असून भारतातील सर्व लहान मोठ्या शहरांसाठी ही अभिमानाची बाब आहे। मीरा चड्ढा बोरवणकर ही पहिली महिला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत कार्यरत होती। त्यांचा जन्म आणि शिक्षण पंजाब मधील फाजिलका जिल्ह्यात झाले। त्यांनी डीसी मॉडेल स्कूल फाजिलका येथे शिक्षण घेतले। मीराचे वडील ओपी चड्ढा सीमा सुरक्षा दलात म्हणजेच बीएसएफ मध्ये होते। त्यांची पोस्टिंग फाजिलका येथे होती। मध्यंतरी मीरानं मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण फाजिलका येथे घेतले। त्यानंतर 1971 मध्ये त्यांच्या वडिलांची बदली झाली। जालंधर मधून त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले। लायलपूर खालसा कॉलेज मधून त्यांनी इंग्रजी साहित्यात एमए केले। पंजाब मधील जालंधर येथील डीएव्ही कॉलेज मधून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले। ती एक अष्टपैलू विद्यार्थिनी होती आणि कॉलेजची आघाडीची मुलगी म्हणून तिची निवड झाली होती। त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठात धोरण विश्लेषण कायद्याची अंमलबजावणी 1997 मध्ये पोलीस पदक आणि उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक आणि ह्युबर्ट हम्फ्री फेलोशिपचा अभ्यास केला। याशिवाय 2001-2 मध्ये त्यांना 3 दशकांच्या पोलीस कारकिर्दीत हा पुरस्कारही मिळाला। 1993-95 मध्ये आपल्या कार्यकाळात त्यांनी जळगाव सेक्स स्कॅन्डल संदर्भात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या महत्वाच्या प्रकरणांचा तपास केला। त्या 1981 बॅचच्या आयपीएस अधिकारी झाल्या। माजी आयपीएस किरण बेदी यांच्या प्रेरणेनं त्या भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या। त्यांचे पती अभय बोरवणकर हे देखील भारतीय प्रशासकीय सेवेतील म्हणजेच आयएएस अधिकारी असून सध्या नोकरी सोडून व्यवसाय करत आहेत। जेव्हा लोक आयपीएस होण्याबद्दल प्रश्न विचारायचे तेव्हा ती म्हणायची की मी अभ्यासातही चांगली आहे, नाटकांमध्ये, वाद विवादांमध्ये भाग घेण्यात चांगली आहे आणि मी पंजाब क्रिकेट संघातही चांगली आहे, त्यामुळे सर्वसाधारणपणे मी कुठलीही भविष्यवादी कल्पना न बाळगता मोठी झाले, पण आयुष्यात काहीतरी नवीन करेन याची मला खात्री होती। मला लग्न करून माझं आयुष्य संपवायचं नव्हतं। 71-72 मध्ये मी कॉलेजमध्ये असताना किरण बेदी नुकतीच आयपीएस मध्ये रुजू झाली होती आणि खळबळ माजवत होती। म्हणूनच एके दिवशी माझ्या शिक्षकांनी मला फोन केला आणि मला माझ्यातील आयपीएसचा विचार करण्यास सांगितले आणि मी त्याला करिअरचा पर्याय म्हणून विचार केला पाहिजे। मी माझे एमए इंग्रजी साहित्य पूर्ण केले. मी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि हैदराबादच्या SVP राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये माझ्या मूलभूत पोलीस प्रशिक्षणासाठी गेले. पुरुषांपेक्षा स्त्रिया अधिक संयमी, साधन संपन्न आणि सक्षम असतात असा त्यांचा दावा आहे. त्या 1981 मध्ये महाराष्ट्र कॅडरच्या IPS अधिकारी झाल्या. 1987 ते 1991 दरम्यान मुंबईत पोलीस उपायुक्त म्हणून काम केले. जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून औरंगाबादचा स्वतंत्र कार्यभार सांभाळला आणि नंतर 1996 ते 1999 मध्ये सातारा आणि 1993 ते 1995 मध्ये राज्य CID गुन्हे शाखेत त्यांची नेमणूक झाली. मुंबईतील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या म्हणजेच CBI आर्थिक गुन्हे शाखेत त्यांनी काम करण्यास सुरुवात केली आणि नवी दिल्लीतील CBI लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या DIG होत्या. IPS झाल्यानंतर मीरा महाराष्ट्रातील अनेक मोठ्या शहरांमध्ये तैनात होती, ज्यात मुंबई सर्वात महत्वाची होती. येथे मीरानं माफिया राजवट संपुष्टात आणण्यात महत्वाची भूमिका बजावली. दाऊद इब्राहिम कासकर आणि छोटा राजन यांच्या या टोळीतील अनेक सदस्यांना त्यांनी तुरुंगात डांबले होते. 1994 मध्ये जळगावमध्ये एक मोठा सेक्स स्कॅन्डल पकडण्यात आला होता, ज्यात शाळकरी मुलींपासून महाविद्यालयीन मुलींना देह व्यापारात ढकलण्यात आले होते. हा घोटाळा उघडकीस आणण्यात मीरानं महत्वाची भूमिका बजावली होती. या घटनेनंतर मीरा देशभरातील माध्यमांच्या चर्चेत आली होती. मीरा बोरवणकर यांच्या प्रेरणेतून मर्दानी चित्रपट तयार करण्यात आला होता. या चित्रपटातील मुख्य भूमिका राणी मुखर्जीनं साकारली होती. मीराची मर्दानगी सगळ्यांना आवडली होती. मोठ्या पडद्यावर अशी नायिका पाहताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की हा तर चित्रपट आहे, मात्र ह्यातील खरी नायिका मीरा चड्ढा बोरवणकर यांनी त्यांच्या कामातून फक्त पोलीस खात्याची सेवा केली नसून असंख्य तरुणींसमोर एक आदर्श निर्माण केला आहे आणि त्याचबरोबर स्त्रियांना कमी लेखणाऱ्या समाजातील काही लोकांना एक महत्वाचं उदाहरणही दाखवून दिलं आहे. त्यांनी समाजाला हे दाखवून दिलं आहे की तुम्ही स्त्री आहात किंवा पुरुष आहात हे महत्वाचं नाही, महत्वाची आहे तुमची इच्छाशक्ती, तुमचं ध्येय आणि तुमचे परिश्रम. गुन्हेगाराला अद्दल घडवण्याची धमक जेवढी एका पुरुषात आहे तेवढीच एका स्त्रीत सुद्धा आहे. मीरा चड्ढा बोरवणकर यांना आमचा सलाम.